निसर्गाच्या शांत वातावरणात देवीचं ठाण उंच डोंगरावर आहे. तिथं भक्त भक्तिभावानं जातात, डोंगर चढतात. भक्ताला कधी दम लागत नाही का? थकवा येत नाही का? भक्त सरसर डोंगरावर आईच्या दर्शनाला जातो, कारण आईचा वरदहस्त नेहमीच शिरी असतो. तेव्हा भक्त आनंदात म्हणतो,
जीवदानी सतवाची खरी ग, देवी वसनी डोंगरावरी ग, जीवदानी सतवाची खरी ग, देवी वसनी डोंगरावरी ग. हिरवीगार ती झाडी तिथं जीवदानीची माळी,
जीवदानीची
माळी, हिरवीगार ती झाडी तिथं जीवदानीची माळी,
जीवदानीची माळी.
मुक्कामाला राहूया मंदिर ग, देवी वसली डोंगरावरी ग, मुक्कामाला राहूया मंदिर ग, देवी वसली डोंगरावरी ग. कुलस्वामीनी माझ्या अंतरी ग, देवी वसली डोंगरावरी ग, कुलस्वामीनी माझ्या अंतरी ग, देवी वसली डोंगरावरी ग. दुबळ्यावरती छाया धरी ग, देवी वसली डोंगरावरी ग, ती दुबळ्यावरती छाया धरी ग, देवी वसली डोंगरावरी ग. अशी गुणाची माझी देवी,
अशी गुणाची माझी देवी, अशी गुणाची माझी देवी,
बाळ बापाळा सुखात ठेवी, अशी गुणाची माझी देवी,
अशी गुणाची माझी देवी, अशी गुणाची माझी देवी.
शिवाजी गातो महिमा खरी ग, देवी वसली डोंगरावरी ग, शिवाजी गातो महिमा खरी ग, देवी वसली डोंगरावरी ग.
जीवदानी सत्वाची खरी ग, देवी बसली डोंगरावरी ग, जीवदानी सत्वाची खरी ग, देवी बसली डोंगरावरी ग,
जीवदानी सत्वाची खरी ग, देवी बसली डोंगरावरी ग, जीवदानी सत्वाची खरी ग, देवी बसली डोंगरावरी ग.